नमस्कार, मी उमा रायकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन केलं। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। उद्या ते नागपूरमध्ये भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन करतील, तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील। मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाणे दरम्यान बांधण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचं नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा देणारा ठराव आज ठाणे महापालिकेने एकमताने मंजूर केला। या स्थानकासाठी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली। हवामान विभागाने आज नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 326 अंकांची वाढ झाली आणि तो 74,533 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112 अंकांची वाढ नोंदवत 23,114 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।